भवाचा भये काय भीतोसि लंडी, धरी रे मना धीर धाकासि सांडी। रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी।
लंडी म्हणजे भेकड। समर्थ म्हणतात की मानवा किती रे भेकड तू, संसाराच्या भयाने काय घाबरतोस। ज्याला घाबरावे भ्यावे त्याच्या ठिकाणी काही पराक्रम लागतो। लहान मुले बागुलबुवाला भीतात कारण अज्ञानी असतात। बागुलबुवा ही वस्तूच मुळात नाही हे वयाने थोराड झालेल्या माणसाला कळायला हवे। दोरीवरच्या सापाला घाबरण्यात काय अर्थ आहे, संसाराची स्थिती तशीच आहे। तत्वत ज्याला अस्तित्व नाही त्याला काय घाबरतोस। दाढी मिशा आल्यावर रांगणे जसे शोभत नाही तसे जाणत्या माणसानी संसाराला भिणे शोभत नाही। मनुष्याने ईश्वरावर निष्ठा ठेवावी आणि परिस्थितीला तोंड देण्यासाठी धैर्याने ताठ उभे राहावे। परिस्थितीला घाबरणे म्हणजे परिस्थिती आणखी बिकट करून ठेवणे आहे। शिडीवर चढायचे झाले तर पाय लटपटू देता कामा नयेत। ओसळण्याचा धोका वाढतो तो शिडीच्या लटपटण्यापेक्षा पायांच्या लटपटण्यामुळे। सर्वत्र असेच होते। रस्त्याला वळणे नसली, रस्ता पुष्कळ रुंद असला, चांगला मोकळा असला म्हणजे चांगल्या वेगाने सतत जाता येईल हे वरवर पाहता खरे वाटले, तरी अशा रस्त्यावर वेगाने जाताना सारथ्याला डुकली येते आणि अपघात वाढतात असा अनुभव आहे। रस्त्याला वळणे वळसे आवश्यकच असतात असे म्हणावे लागते। संसारातल्या प्रतिकूल परिस्थितीचेही तसेच म्हणावे। आपण सावध व्हावे आणि धीराने वागावे हेच शेवटी उपयोगी पडणारे आहे। म्हणून समर्थ म्हणतात, मना धैर्य धारण कर, धाक सोडून दे, भय बाळगू नकोस। आणि विश्वास वाढण्यासाठी आश्वासन देतात की भगवान रामचंद्रासारखा धनी तुझ्या मस्तकावर आहे, त्याच्या कृपाछत्राखाली तू आहेस, भक्तांच्या रक्षणाकरताच त्याने धनुष्य धारण केले आहे आणि ते सज्ज आहे, तो तुझी उपेक्षा करणार नाही। रामरक्षेत रामाचे वर्णन, आत्तसज्ज धनुषा विशुष्पृषा वक्षया शुग निशंग संगीनव असे केले आहे। त्याने धनुष्यावर प्रत्यंचा चढवलेली आहे आणि बाण जोडून तो सिद्ध आहे। आम्हाला कल्पना नव्हती असे म्हणणारा मेंचट मेंगळट नेता हा नाही। अनुयायावरच संतापणारा आणि शत्रू पुढे नांगी टाकणारा असाही हा नाही। दीर्घसूत्री तर नाहीच नाही। भक्त रक्षणाच्या कामी तो चांगला तापट आहे। त्याचा लक्ष्मण त्याहून तापट आहे। तेव्हा रामभक्ताने आपले रक्षण कसे होईल अशी चिंता बाळगण्याचे कारणच नाही। रामचंद्रांनी सुग्रीवाचे रक्षण केले तो प्रसंग लक्षात घेण्यासारखा आहे। विचारवंत म्हणून प्रसिद्ध असलेले अनेक बुद्धिवादी रामशास्त्री प्रभुण्यांचा आव आणून वालीवध प्रकरणी रामचंद्राला दोष देत असतात। सुग्रीवापेक्षा वाली बलवान आणि पराक्रमी होता। वालीपासून मी तुझे रक्षण करीन असे रामचंद्रांनी सुग्रीवाला वचन दिले होते। वाली आणि सुग्रीवाच्या मल्लयुद्धाला आरंभ झाला तेव्हा सुग्रीव अशा बिकट परिस्थितीत आला होता की रामचंद्र क्षणाचाही विलंब करते तर सुग्रीव जिवंतच राहिला नसता। म्हणून रामचंद्रांनी तातडी केली। इथे न्यायान्यायाचा विचार करणे म्हणजे कर्तव्याला चुकणे आहे आणि सर्वदा अन्यायानेच वागणाराशी, अत्याचार आणि अतिक्रमण हेच ज्यांचे धोरण असते त्यांच्याशी न्यायाने वागून ज्यांना अधिक उन्मत्त होण्याची संधी देणे हे धोरण काही रामचंद्रांचे नव्हते। साधन शुचितेचा अतिरेकी हट्ट वैयक्तिक क्षेत्रापुरता संन्याशाला शोभतो। राजकारणात उतरलेल्या वीराला शोभणारा काही तो फार मोठा सद्गुण नाही। ये यथामाम प्रपद्यंते तांस्तथैव भजाम्यहम हाच ईश्वरी न्याय आहे, तेच तत्व रामचंद्रांचेही होते। म्हणून आपण त्यांना ईश्वरी अवतार मानतो। तेव्हा असा दक्ष आणि समर्थ धनी मनुष्याला लाभला असताना रागावलेल्या दंडधराचे म्हणजे यमाचे म्हणजे मृत्यूचे भय बाळगण्याचे कारण काय। रामचंद्रावरील विश्वासाने मृत्यू टळत नसतो, मृत्यूचे भय टळते हे लक्षात ठेवलेच पाहिजे। जय जय रघुवीर समर्थ।